आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य मंत्रिमंडळाचा आज नागपूरमध्ये विस्तार. भारत लोकशाहीची जननी तर देशाचं संविधान एकतेचा आधार असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. तारणमुक्त कृषी कर्जाच्या मर्यादेत रिझर्व्ह बँकेकडून 40,000 रुपयांची वाढ. सृजनशील समाज निर्मितीसाठी वाचन संस्कृती जिवंत ठेवणं काळाची गरज. पुणे पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची सावध सुरुवात. आता सविस्तर बातम्या. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज संध्याकाळी नागपूर इथल्या राजभवनात होणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. भाजप नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे मंत्र्यांची यादी पाठवली असून तिथून मंजुरी मिळाल्यानंतरच संबंधित आमदारांना सूचना देण्यात येणार आहेत. नागपूरमध्ये 33 वर्षांनंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. देशानं राज्यघटना स्वीकार केल्यापासूनचा प्रवास असाधारण असल्याचं प्रतिपादन काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत घटना स्वीकार केल्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित 2 दिवसीय चर्चेला उत्तर देताना केलं. आपल्या देशाची प्राचीन लोकशाही विश्वाला दीर्घकाळ प्रेरणा देत राहील. भारत केवळ मोठे लोकशाही राष्ट्र नसून ते लोकशाहीची जननी असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले. 2047 पर्यंत विकसित देशाच्या लक्ष्यपूर्तीत एकता हे मूल्य महत्वाचं असून आपलं संविधान एकतेचा आधार असल्याचंही ते यावेळी म्हणाले. संविधानाने महिलांना मतदान आरक्षणासारखे अधिकार मिळवून दिल्याची आठवण त्यांनी करून दिली. देशाच्या विविधतेचा भंग करणारे कृत्य केल्याबद्दल भूतकाळातल्या काँग्रेस सरकारवर टीका केली. नेहरू गांधी घराण्यानं संविधानावर वार केला तसंच भूतकाळातील सरकारचे निर्णय अधोरेखित करत प्रत्येक पातळीवर संविधानाला आव्हान दिल्याचंही ते म्हणाले. तर आम्ही गेल्या 10 वर्षात संविधान बळकट केले. भाजपा सरकारने या देशातल्या सामान्य लोकांसाठी वन नेशन वन हेल्थ कार्ड त्याचबरोबर वन नेशन वन रेशन यांसारख्या सामान्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना आणल्या. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात राज्यघटनेची 60 वर्ष साजरी केल्याची आठवण देखील मोदींनी सभागृहाला सांगितली. राज्यघटना निर्मात्यांनी देशाची एकता अखंडता राखण्यासाठी आरक्षणाला नकार दिला होता परंतु काँग्रेसनं सत्ता लालसेपोटी त्याचा भंग केला अशी टीका त्यांनी केली. या चर्चेच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात करताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनीही विरोधकांच्या अल्पसंख्याकांचे हक्क नाकारले जात असल्याच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उभं केलं. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या घटना भारतीय नसल्याच्या वक्तव्याला हवाला देत सत्ताधारी भाजपावर टीका केली. अण्णा द्रमुक पक्षाचे नेते ए राजा, तेलगू देसम पक्षाचे सदस्य लवू श्रीकृष्ण देवरायलू, भाजप खासदार तेजस्वी सूर्या, नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार मिया अल्ताफ अहमद, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, मार्क्सवादी लेनिनिस्ट लिबरेशनचे खासदार राजा राम सिंह, काँग्रेसच्या कुमारी सेलजा, राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनीही समारोपाच्या दिवशी चर्चेत सहभाग घेतला. राज्यसभेत उद्या राज्यघटनेच्या गौरवशाली अमृत महोत्सवी प्रवासावर चर्चा होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं तारणमुक्त कृषी कर्जाच्या मर्यादेत 40,000 रुपयांची वाढ केली आहे. नव्या वर्षापासून तारणमुक्त कृषी कर्जाची मर्यादा 1,60,000 वाढून 2,00,000 रुपये करण्याची घोषणा केली आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात वाढती महागाई आणि शेती लागवडीचा वाढता खर्चाचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचं नमूद केलं आहे. शेतकऱ्यांना कृषी कामांसाठी तसंच कृषी विकासासाठी पुरेशी संसाधने उपलब्ध व्हावीत यासाठी अतिरिक्त तारण विना जास्त आर्थिक मदत पुरवण्याचा यामागे हेतू असल्याचंही निवेदनात म्हटलं आहे. या निर्णयामुळे पत सुलभता वाढणार असून त्याचा लाभ लहान शेतकऱ्यांना होणार आहे. यामुळे किसान क्रेडिट कार्डची उचल वाढेल जेणेकरून शेतकऱ्यांना शेतीशी निगडीत कामात गुंतवणूक करता येईल आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा होण्यास हातभार लागणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यभरात उद्यापासून कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र म्हणजेच कुसुम ही विशेष मोहीम राबवली जाणार आहे. आरोग्य विभागाकडून होणाऱ्या नियमित तपासणीत गेल्या वर्षी 20,000 नवे कुष्ठरुग्ण आढळून आले. केंद्राने 2027 सालापर्यंत कुष्ठरोगाचा प्रसार शून्यावर आणण्याचं उद्दिष्ट निश्चित केलं असून ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कुष्ठरुग्णांचा शोध घेतला जात आहे. कुसुम मोहिमेत वंचित गटांवर लक्ष केंद्रित केलं जाणार असून आशा स्वयंसेविका तसंच पुरुष स्वयंसेवकांना यंत्रांच्या मदतीने प्रत्यक्ष सर्वेक्षण केले जाणार आहे. यासाठी जिल्हा तालुका आणि प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर सूक्ष्म कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. समाजाला सृजनशील आणि विचारवंत ठेवण्यासाठी वाचन संस्कृती जिवंत ठेवणं ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुणे पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केलं. राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीनं पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी बोलताना अशा प्रकारचा पुस्तक महोत्सव पुण्यापुरताच मर्यादित न ठेवता संपूर्ण महाराष्ट्रात त्याचं आयोजन केलं पाहिजे, याकरिता शासन आपल्या पाठीशी नेहमी उभं राहील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. ग्रंथाविषयी आपल्या भावना उपस्थितांशी बोलताना व्यक्त केल्या. ते म्हणाले,
या देशाने नेहमी ज्ञानाची पूजा केली आहे, ग्रंथांची पूजा केली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आजही जेव्हा तेवढ्याच प्रेमानं ग्रंथांचा मागोवा घेताना पाठपुरावा करताना आपल्याला नवीन पिढी पाहायला मिळते, त्यावेळी अनेक वेळा निराशावादी प्रश्न जो निर्माण होतो की ग्रंथ जगतील का, मला असं वाटतं त्याचं उत्तर आमची नवीन पिढी देते, त्याचं उत्तर हा पुस्तक महोत्सव देतो. या पुस्तक महोत्सवात येणारे आमचे तरुण देतात, जे या ठिकाणी येऊन पुस्तक विकत घेतात आणि ती पुस्तकं वाचतात. मला असं वाटतं की जोपर्यंत समाजामध्ये सृजनशीलता आहे तोपर्यंत पुस्तकांचं मरण कधीच होऊ शकणार नाही, कारण ती सृजनशीलता ही आपल्याला विचार देते. आणि म्हणूनच अनेक वेळा जेव्हा हा प्रश्न तयार होतो की आता आजच्या डिजिटल जगामध्ये किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये आमच्या ग्रंथांचं काय होईल, मला असं वाटतं की त्याचं उत्तरच हे आहे की शेवटी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आमच्या विचारांचं संकलन करू शकतं पण त्याचं सृजन करू शकत नाही. सृजन करण्याकरता ह्युमन इंटेलिजन्सच लागतं जे आमच्याकडे आहे आणि म्हणून आमची ग्रंथसंपदा आणि आमचे विचार हे कधीच त्या ठिकाणी संपू शकत नाही.
पुस्तक प्रदर्शनानिमित्त लावण्यात आलेल्या विविध दालनांना फडणवीस यांनी भेट दिली आणि प्रकाशक, मुद्रक, विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या पुणे कार्यालयाच्या इमारतीसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबाबतचं पत्र दिलं. महोत्सवाच्या प्रवेशद्वारासमोर 1000 पुस्तकांचा वापर करून सरस्वतीचं चिन्ह तयार करण्यात आलं आहे. गदिमांनी हजारांच्या वर गीते, गीत रामायण सारखे महाकाव्य, कथा, पटकथा, संवाद लेखन असं प्रचंड काम केलं. त्यांची कामावरील निष्ठा आणि कष्ट तसंच सृजनशील क्षेत्रातील त्यांचं अफाट काम पाहून जणू त्यांना ईश्वरी स्पर्श लाभला होता असं असेल म्हणता येईल असं मत ज्येष्ठ नाटककार श्रीनिवास भंगे यांनी व्यक्त केलं. गदिमा प्रतिष्ठानतर्फे ग दि माडगुळकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त देण्यात येणाऱ्या गदिमा पुरस्कार समारंभात ते काल पुण्यात बोलत होते. ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना यंदाचा गदिमा पुरस्कार तर दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे यांना गदिमांच्या पत्नी विद्याताई माडगुळकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा गृहिणी सखी सचिव पुरस्कार देण्यात आला. क्षितिज पटवर्धन यांना यंदाचा चैत्रबन पुरस्कार तर प्रसिद्ध गायिका मनीषा निश्चल यांना विद्याप्रज्ञा पुरस्कार देण्यात आला. शिक्षणतज्ञ ज्येष्ठ लेखक डॉ न म जोशी यांचा प्रतिष्ठानच्या वतीनं विशेष सत्कार करण्यात आला. राज्यात काल दत्तजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. गाणगापूर, करोपूर, औदुंबर, नृसिंहवाडी, माहूर, गिरनार या आणि असे अनेक दत्त क्षेत्रांच्या ठिकाणी दत्तजन्माचा सोहळा साजरा करण्यात आला. कोल्हापूरमध्ये श्री क्षेत्र नृसिंहवाडी, अहिल्यानगर, रत्नागिरी, पुणे इथं दत्तजयंती सोहळा उत्साहात पार पडला. रत्नागिरी जिल्ह्यातल्या जयगड तालुक्यातल्या वायूगळती प्रकरणी जिंदाल कंपनीच्या 2 व्यवस्थापक आणि 2 अभियंते अशा 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नियमित देखभाल दुरुस्तीचं काम करताना निष्काळजीपणा केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दरम्यान बाधित सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी मालिकेतल्या तिसऱ्या सामन्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 3 बाद 83 धावा झाल्या होत्या. सामन्याचा पहिला दिवस 13 षटके वगळता पावसामुळे वाया गेला. 5 सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत आहेत. हवामान नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून अतिथंडी पाऊस त्यानंतर पुन्हा थंडीचा कडाका वाढला असून किमान तापमान काल 9.2 दशांश अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. गेल्या 24 तासात राज्यात जळगाव इथं सर्वात कमी किमान तापमान 8.4 दशांश अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य मंत्रिमंडळाचा आज नागपूरमध्ये विस्तार. भारत लोकशाहीची जननी तर देशाचं संविधान एकतेचा आधार असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. तारणमुक्त कृषी कर्जाच्या मर्यादेत रिझर्व्ह बँकेकडून 40,000 रुपयांची वाढ. सृजनशील समाज निर्मितीसाठी वाचन संस्कृती जिवंत ठेवणं काळाची गरज. पुणे पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेच्या 3रा सामन्यात ऑस्ट्रेलियाची सावध सुरुवात. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.